नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां वाराणसीक भेट दिवन सुमार 2,200 कोटी रुपयांच्या उदरगत प्रकल्पांचो शुभारंभ करतले. एलन मस्कच्या फुडारपणाखाला स्टारलिंकाक भारतात उपगिरो इंटरनेट सेवा सुरू करपाचो परवानो मेळा. बँकिंग क्षेत्रातले प्रशासन सुधारपा खातीर आनी गुंतवणूकदार तशेंच ठेवीदारांचे संरक्षण सुनिश्चित करपा खातीर बँकिंग दुरुस्ती कायदो 2025 आयज सावन लागू जाता. आनी लंडनातल्या कॅनिंगटन ओव्हलात काल भारत आनी इंग्लंड पंगडा मदीं 5व्या आनी निमण्या कस लावपी क्रिकेट खेळाक सुरवात जाल्या. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां आपल्या संसदीय मतदारसंघ वाराणसीक भेट दिवन सुमार 2,200 कोटी रुपयांच्या उदरगत प्रकल्पांची बुन्याद घालतले आनी उक्तावण करतले. ह्या निमतान प्रधानमंत्री मोदी भौशीक मेळावाकय संबोधित करपाचे आसात. शेतकार कल्याणा खातीर एक महत्वाचे पावल म्हूण प्रधानमंत्री वाराणसीतल्या पीएम किसानाचो 20वो हप्तो जारी करतले. जातूंत 20,500 कोटी रुपया वयर पयशे थेट देशभरातल्या 9.7 कोटी परस चड शेतकारांच्या बँक खात्यात जमा जातले. एलन मस्कच्या फुडारपणाखाला स्टारलिंक कंपनीक भारतात उपग्रह इंटरनेट सेवा सुरू करपाचो परवानो मेळा अशें केंद्रीय संचारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी सांगला. नवी दिल्लीत मोबायल टेलिफोनीक 30 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान मोबायल परिशदेक संबोधित करतना मंत्री सिंधिया हांणी फाटल्या 11 वर्सांतलो भारताचो डिजिटल प्रवास हो असामान्य आसा अशें म्हळें. फाटल्या दशकांत पयसुल्ल्या गांवांतल्यान मेट्रो शारांनी डिजिटल प्रवेशाक लागून नागरिक सशक्त जाल्यात. भारत परवडपी आनी समावेशक तंत्रज्ञानाच्या मळार संवसारीक फुडारी म्हूण उदेला अशें तांणी सांगले. बँकिंग क्षेत्रातले प्रशासन सुधारपा खातीर आनी गुंतवणूकदार तशेंच ठेवीदारांचे संरक्षण सुनिश्चित करपा खातीर बँकिंग दुरुस्ती कायदो 2025 आयज सावन लागू जाता. अंदू 15 एप्रिलाक अधिसुचीत केल्ल्या ह्या कायद्याचो हेत भौशीक क्षेत्रातल्या बँकांचो ऑडिट दर्जो वाढोवप आनी सहकारी बँकातले अध्यक्ष आनी पूर्णवेळ संचालक सोडल्यार निदेशकांचो कार्यकाळ वाढोवपाचो आसा अशें अर्थ मंत्रालयान सांगलां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज झारखंडाक 2 दिसांच्या भेटीच्या आपल्या दुसऱ्या दिसा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंडियन स्कूल ऑफ मायन्सच्या 45व्या दिक्षांत सुवाळ्यात वांटेकार जातल्यो. अटल इनोव्हेशन सेंटरात स्थापन केल्ल्या आदिवासी बायलांच्या कम्युनिटी इनोव्हेशनावेले प्रदर्शन राष्ट्रपती पळयतलो. दिक्षांत सुवाळ्यात प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव PK मिश्रा हांकां त्यो DSC पदवी दिवन तांचो भोवमान करतल्यो. तशेंच राष्ट्रपती 20 गुणवंत विद्यार्थ्यांक भांगरा पदकां दितल्यो. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांचे बरोबर झारखंडाचे उच्च शिक्षण मंत्री सुदिव्य कुमार हेवूय ह्या वेळार हाजीर आसतले. केंद्रीय मंत्रिमंडळान 15व्या अर्थ आयोगा मजगती चालू आशिल्ल्या केंद्रीय क्षेत्र येवजणेच्या प्रधानमंत्री किसान संपदा येवजणेच्या विस्तारा खातीर 1,920 कोटी रुपया अतिरिक्त खर्चा सयत वट्ट 6,520 कोटी रुपया खर्चाक मान्यताय दिल्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ह्या निर्णया विशीं म्हायती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक म्हायती दितना ही घोषणा केल्या. मंत्री वैष्णव हांणी सांगले की मंत्रिमंडळान 2025-26 ते 2028-29 मेरेन 4 वर्सां खातीर 2,000 कोटी रुपया खर्च करून राष्ट्रीय सहकारी उदरगत महामंडळ ह्या केंद्रीय क्षेत्र येवजणेकय मजत करपाक मान्यताय दिल्या. मजगती अर्थिक वेव्हार मंत्रिमंडळ समितीन महाराष्ट्र मध्य प्रदेश अस्तंत बंगाल बिहार ओडिशा झारखंड राज्यातल्या 13 जिल्ह्यांचो आसपाव आशिल्ल्या 4 मल्टीट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांक लेगीत मान्यताय दिल्या. प्रकल्पांचो वट्ट अदमासीत खर्च 11,169 कोटी रुपया आसा आनी 2028-29 मेरेन तो पुराय जातलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आनी संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशिक बुलेटीन, तशेंच सकाळी 8:40 आनी सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटीन. X चेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. इलेक्ट्रॉनिक मशीन, मतदान मशीन, ईव्हीएम हे टेम्पर प्रूफ आसा आनी ताचे कडेन छेडछाड करप शक्य ना अशे वेचणूक आयोगान परतून स्पष्ट केला. फाटल्या वर्सा जाल्ले महाराष्ट्र विधानसभा वेचणुके वेळार व्हीव्हीपीएटी स्लीप मेजपाक कसलोच फरक मेळूंक ना अशें तातूंत म्हळा. 10 उमेदवारा कडल्यान मेळिल्ल्या अर्जांचेर आधारून 10 विधानसभा मतदारसंघांनी ईव्हीएमची तपासणी आनी सत्यापन केल्ल्याची माहिती मतदान मंडळान दिल्या. सगळ्या प्रकरणात मशिनींच्यो निदानात्मक चाचण्यो पास जाल्यो अशें तांणी सांगला. 10 विधानसभा मतदारसंघातल्या 48 मतपत्रिका युनिट, 31 नियंत्रण युनिट आनी 31 व्हीव्हीपीएटीची तपासणी जाली आनी सत्यापन हे 8 अर्जदारांच्या हजेरीत यशस्वीपणान पुराय जाले. काल जाल्ले मंत्रिमंडळाच्या बसकेत महत्वाचे स निर्णय झाले. कृषी संपदा हे योजनेविषयी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांनी सांगला की
ये साइंटिफिक तरीके अपनाने से किसानों की इनकम में सुधार आता है. इसीलिए जरूरी है कि इंटरनेशनल स्टैंडर्ड्स पे एक्सपोर्ट्स को बढ़ावा देने के लिए फूड टेस्टिंग लैब्स की स्थापना की जाए. तो आज के फैसले में ओवरऑल आउटले बढ़ाया गया टू 6,520 करोड़ रुपीज और उसमें से 1,000 करोड़ स्पेसिफिकली रखा गया 50 इरेडिएशन यूनिट्स एंड 100 फूड टेस्टिंग लैब्स के लिए.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी जाहीर केल्ल्या 25% कर आकारणेक लागून 60 अब्ज डॉलर्सची बाजारपेठ बुडल्या आनी ताका लागून भारतात अर्थिक अणीबाणी जाहीर केल्या असो पाकिस्तानी प्रचार खात्यान केल्लो दावो सरकारान फटीचो आसा अशें थारायला. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चॅक युनिटान हे दावे फटीचे आशिल्ल्याचे म्हळा आनी भारतात कसलीच आर्थिक अणीबाणी जाहीर करूंक ना हाचेर भर दिला. फॅक्ट चॅक युनिटान नागरिकांक सतर्क रावपाचे लेगीत आवाहन केला. तशेंच सत्यापीत माहिती खातीर फकत अधिकृत स्त्रोतांचेरूच निंबून रावचे असो उलो मारला. बिहारात सुधारित मतदार वळेरी प्रसिद्ध जाल्या उपरांत आयज सावन दावे आनी हरकती स्विकारतले. हे खातीर 90,000 बीएलओ म्हळ्यार बूथ लेव्हल ऑफिसर लेगीत नेमिल्ले आसात. बिहारातल्या सगळ्या 243 विधानसभा मतदारसंघामधले वेचणूक नोंदणी अधिकारी राजकीय पक्ष आनी मतदारांकडच्यान दावे आनी हरकती स्विकारतले. मतदारा संबंधीन कागाळी सुटावळ करपा खातीर खासा शिबिरांचे लेगीत आयोजन करतले. प्राथमिक मतदार वळेरी वा सुधारित वळेरे संबंधीत कागाळी सुटाव्यो करपा खातीर दावे आनी हरकती ही प्राथमिक यंत्रणा आसतली. ही प्रक्रिया फुडल्या म्हयन्याच्या 1 तारखेमेरेन सुरू आसतली. दावे आनी हरकतींकडेन संबंधित अर्जांची पडताळणी 25 सप्टेंबर मेरेन जातली. त्या उपरांत 30 सप्टेंबराक निमणी मतदार वळेरी उजवाडाक हाडटले. राज्यातल्यो फुडल्यो विधानसभा वेचणुको हे निमाण्या वळेरीचेर आदारून आसतल्यो. लंडनातल्या कॅनिंगटन ओव्हलात काल भारत आनी इंग्लंड पंगडामधी 5व्या आनी निमण्या कस लावपी क्रिकेट खेळाक सुरवात झाली. इंग्लंड पंगडान कुरुबावलो जिखून पहिली गोलंदाजी करपाचो निर्णय घेतिल्लो. भारताच्या डावाची सुरवात बरी जावंक ना, मात करुण नायरान बेस बरो खेळ केलो. तो 52 धावड्यांचेर नाबाद आसा. साई सुदर्शनान 38 धावड्यो केल्यो. काल पहिल्या दिसाचो खेळ सोपलो तेन्ना भारतान 6 बाद 204 धावड्यो केल्ल्यो. इंग्लंडच्या गस एडिंग्सन आणि जॉस टँग हांणी दरेकी 2 गडे बाद केले. पावसाक लागून हे खेळात 2 फावट आडखळी आयली. इंग्लंड पंगडान हे खेळामाळेत 2-1 अशी आघाडी घेतल्या. नैऋत्य मॉन्सून पावसाच्या दुसऱ्या अर्धात देशभरातल्या दीर्घकाळातल्या सरासरीच्या 106% परस चड पावस पडपाची शक्यताय आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगला. ऑगस्ट ते सप्टेंबर मेरेन भारतातल्या चडशा वाठारांनी सामान्य ते सामान्य परस चड पावस पडपाची शक्यताय आसा अशें आयएमडीचे महासंचालक एम मोहपात्रा हांणी सांगले. पूण ईशान्य आनी लागसारच्या उदेंत वाठारांनी, मध्य भारतातल्या कांय एकसुऱ्या वाठारांनी सामान्यां परस कमी पावस पडपाची लेगीत शक्यताय आसा. तशेंच देशभरातल्या 7,200 प्रशासकीय ब्लॉकांक आसपावपी ब्लॉक पातळेचेर पावसाचेर नियंत्रण दवरपाची घोषणा आयएमडीन केल्या. मोहपात्रा हांणी सांगले की पयलीं आयएमडी जिल्लो पावड्याचेर पावसाची म्हायती दिताले, पूण आतां ब्लॉक पावड्यार पावसाचें नियंत्रण दवरतले. वाडिल्ल्या निरीक्षण क्षमतेक पावस मापकांत व्हड प्रमाणांत वाड जाल्ल्यान आदार मेळ्ळा. 2015 वर्सा 3,980 आशिल्ले ते 2025 वर्सा 6,727 इतले आसात. मजगतीं आकाशवाणी न्यूजा कडेन उलयतना आयएमडीचे वरिश्ठ शास्त्रज्ञ आर के जैनामनी हांणी सांगला की फुडल्या कांय दिसांनी ईशान्य वाठारांत पावस चड खर जावपाची शक्यताय आसा, जाल्यार आयज सावन राजस्थान आनी मध्य प्रदेशांत पावस खूब उणो जातलो.
heavy to very heavy rainfall continuing mainly over Rajasthan, and we have issued orange color warning for Rajasthan mainly. The heavy rainfall activity will continue over western Himalayan region on today and also next 3 days. Heavy rainfall will continue over eastern India. In Delhi NCR, the light rainfall will continue actually, light to moderate, and then reduce from tomorrow onward.
आता खबरो सोपोच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां वाराणसीक भेट देऊन सुमार 2,200 कोटी रुपयांच्या उदरगत प्रकल्पांचो शुभारंभ करतले. एलन मस्क हांच्या फुडारपणाखाला स्टार लिंकाक भारतात उपगिरो इंटरनेट सेवा सुरू करपाचो परवानो मेळा. बँकिंग क्षेत्रातले प्रशासन सुदारपा खातीर आनी गुंतवणूकदार आनी ठेवीदारांचे संरक्षण सुनिश्चित करपा खातीर बँकिंग दुरुस्ती कायदो 2025 आयज सावन लागू जाता. आनी लंडनातल्या कॅनिंगटन ओव्हलात काल भारत आणि इंग्लंड पंगडामधी 5व्या आणि निमण्या कस लावपी क्रिकेट खेळात सुरुवात झाल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.